नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला मंजुरी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढीचा निर्णय. हरभऱ्याच्या आयातीवर 1 एप्रिलपासून 10% आयात शुल्क लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला नागपूर दौऱ्यावर. आणि मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा. आता सविस्तर बातम्या. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 22,000 कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे 91,000 अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास वैष्णव यांनी वर्तवला. ते म्हणाले,
इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम 22,919 करोड का पूरा पॅकेज आहे. बहुत सारे सेक्टर्स सर्व होंगे, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकॉम, कंज्यूमर, मेडिकल डिवाइसेस, ऑटोमोबाइल, पावर सेक्टर. केवल इस स्कीम से 91,600 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट उसके कई मल्टीपल्स में होता है एज यू नो. इन्वेस्टमेंट आएगा 59,350 करोड़ और प्रोडक्शन जनरेट होगा 4.5 लाख करोड़. इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में पिछले 10 वर्षों में प्रोडक्शन 5 गुना बढ़ा है और एक्सपोर्ट बढ़ा है 6 गुना. Now electronics has become among the top 3 items in the export of goods.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढीलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. चालू वर्षी 1 जानेवारीपासून ही वाढ लागू होईल. सुमारे 48,66,000 कर्मचारी आणि 66,55,000 निवृत्ती वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होईल. केंद्र सरकारनं सायबर हल्ले रोखण्यासंदर्भात महत्वपूर्ण पायाभूत रचना आणि माहिती सुरक्षित राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. आज राज्यसभेत एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट संमत केल्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत यावर्षी 1 मार्चपर्यंत 8,09,00,000 अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. आशा सेविकांसाठी 10 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड्स आणि अंगणवाडी सेविकांसाठी 14 लाखांहून अधिक कार्ड्स तयार केले गेले आहेत. या योजनेअंतर्गत 13,866 खासगी तर 17,091 सार्वजनिक रुग्णालयांसहित 39,957 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असल्याची माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली. हरभऱ्याच्या आयातीवर 1 एप्रिलपासून 10% आयात शुल्क लावायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हरभऱ्याची देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निशुल्क आयातीला परवानगी दिली होती. याची कालमर्यादा येत्या 31 मार्च रोजी संपणार आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये 1,15,00,000 टन हरभऱ्याचं उत्पादन झालं आहे. केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण विषयक उच्चस्तरीय समितीनं राज्यासाठी 614 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अग्निशमन सेवांचा विस्तार आणि सुधार यासाठी हा निधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रासह एकूण 5 राज्यांना मिळून 1,600 कोटी रुपयांहून अधिक निधी या समितीनं मंजूर केला. सिक्कीममध्ये 2023 मध्ये आलेल्या मोठ्या पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर पुनर्वसन कार्य हाती घेण्यासाठी 555 कोटी रुपयांचा निधी या समितीनं मंजूर केला आहे. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेले 45 किलो स्फोटकं सुरक्षा दलांनी आज सकाळी निकामी केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 222 बटालियननं आज सकाळी ही कामगिरी पार पाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात ते नागपूरला भेट देतील आणि स्मृती मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील. पंतप्रधान शहरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं लॉयटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि UAV साठी रनवे सुविधेचं देखील उद्घाटन करतील. दरम्यान पंतप्रधान मोदी 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 120वा भाग असेल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा 23,50,000 टन इतकी निश्चित करण्यात आली आहे. दर महिन्यासाठी मर्यादा घालून दिलेली असतानाही काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. त्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली असून त्यात पहिल्यांदा उल्लंघन केल्यास जास्तीच्या साखरेच्या 100% भरपाई पुढच्या महिन्याच्या कोट्यातून वजा केली जाईल. त्यानंतर होणाऱ्या उल्लंघनासाठी ही टक्केवारी वाढवण्यात येणार आहे. राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली दुराडी बंद केली आहेत. गेल्या वर्षाच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेनं कमी आहे. राज्यात आतापर्यंत 8,14,92,000 टन ऊसाचं गाळप झालं असून त्यातून 76,43,000 टन साखरेचं उत्पादन झालं आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे 86,00,000 टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात 24,00,000 टनांची घट अपेक्षित आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यातला गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यातील तब्बल 64,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2,555 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे. शासनानं विमा कंपन्यांना देय असलेल्या प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2,852 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत खरीप 2022 आणि रबी 2022-23 या हंगामासाठी 2,87,00,000, खरीप 2023-साठी 181 कोटी, रबी 2023-24-साठी 63,14,00,000 आणि खरीप 2024-साठी 2,308 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 13-24 एप्रिल या कालावधीत पुण्यात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळपटू सहभाग नोंदवणार आहेत. 2025-26 या वर्षात होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी अविवाहित पुरुष तसंच अविवाहित महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठीची अधिसूचना joinindiaarmy.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार 10 एप्रिलपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन 10 एप्रिलपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन बीडचे निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल शरद पांढरे यांनी केलं आहे. संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईत 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. मराठवाड्यातील नागरिक सार्वजनिक समस्यांबाबत जागरूक झाल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील 53 गावांच्या शेतकरी तसंच अन्य नागरिकांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या गावकऱ्यांनी दानवे यांच्यासमोर विविध तक्रारी मांडल्या. सदरी सर्व समस्या तातडीनं मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा इथं 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता घडली. प्रेम सतीक क्षीरसागर हे त्याचं नाव असून वासनवाडीत गावाजवळ असणाऱ्या तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला असताना तळ्यातील गाळात तो अडकला. त्यातून तो बाहेर येऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला मंजुरी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढीचा निर्णय. हरभऱ्याच्या आयातीवर 1 एप्रिलपासून 10% आयात शुल्क लागू होणार. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला नागपूर दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 आहे.